तुमच्या लक्षात येते का ती या वेळेस उत्तर देत नाही? कृपया पूर्ण वेळ प्रयत्न करा. The person you are calling is not home.